नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दरवेळेच्याच कार्यक्रमामध्ये आपण एक नवा विषय घेऊन येत असतो. याआधी पण आपण दूरशिक्षणामध्ये अनेक विषयाचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे. आज पण असाच एका वेगळ्या विषयाकडे आपण वळणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आमची वेबसाईट आहे ycmou.ac.in. यशवाणीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कृष्णा लक्ष्मण खाले सर. माफ करा, माननीय फाले सर आपल्याला दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं शिक्षण डबल MA झालेलं आहे. त्यांनी GDCA अर्थातच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंट यामध्ये केलेलं आहे. आपल्याकडे मुक्त विद्यापीठामध्ये जे कोर्स चालतात DCM आणि BCM या कोर्सचे ते डिझाईन त्यांनी केलेलं आहे. त्याचे कोऑर्डिनेटर फालेसर आहेत. या विषयासंदर्भात जे पुस्तकं आपल्या अभ्यासासाठी आहेत ते सुद्धा त्यांचीच आहेत. कॉमर्स फॅकल्टीमध्ये त्यांनी 8 वर्ष मुक्त विद्यापीठात काम पाहिलेलं आहे. अशा फालेसरांशी आज आपण संवाद साधणार आहोत दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी. सर, आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. आपण DCM आणि BCM हे दोन्ही जे कोर्स आहेत ते आपण सुरू केलेले आहेत किंवा हे डिझायनिंग आपणच केलेले आहेत आणि आता आज आपण सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी बोलणार आहोत, तर याचं बेसिक काय आहे?
मूलतः जर हे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये सहकारी चळवळ ही अतिशय अग्रेसर आहे. भारतामध्ये साधारणपणे जवळजवळ 12 लाख सहकारी संस्था आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्येच जवळपास 2.5 लाखापर्यंत सहकारी संस्थांची संख्या आहे. आणि या सहकारी संस्थांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव बराच होता. म्हणजे काही सहकार प्रशिक्षण यंत्रणा स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवर काम करत आहे, परंतु त्याच्यामध्ये क्लासरूम ट्रेनिंग असल्यामुळं सहकारी संस्था सहसा त्या ठिकाणी आपले एम्प्लॉईज ट्रेनिंगला पाठवत नव्हते. तो एक लॅकुना होता त्याच्यामध्ये. म्हणून मग या ठिकाणी असा विचार करण्यात आला की साधारणपणे 2004 पूर्वी आपण ह्या कोर्स डिझाईन करण्याचं काम हाती घेतलं. त्याच्यामध्ये काही सहकार तज्ज्ञ होते, डॉक्टर पंडित पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कोर्स डिझाईन केला. त्याच्यामध्ये बरेचसे सहकारी खात्याचे कमिशनर होते, नंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जे अध्यासन आहे पुणे विद्यापीठात त्याचे जे चेअरपर्सन होते ते ॲडव्होकेट MA देशमुख होते. त्यानंतर काही सहकारी शिक्षणावर ज्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत अशी काही मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि मग हा कोर्स डिझाईन आपण साधारणपणे 2002 ते 2003 हा कोर्स डिझाईन केला आणि त्याला आपण नाव दिलं डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे सहकार व्यवस्थापन पदविका. आता याचा अभ्यासक्रम तयार करत असताना गव्हर्नमेंटच्या काही परीक्षा होतात कोऑपरेशनवर. जसं मगाशीच आपण सांगितलं की गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी ही मुळात गव्हर्नमेंटची परीक्षा आहे. शासनाचा जो सहकार खाता आहे ती ही परीक्षा घेते. आणि मग याचा अभ्यासक्रम, याशिवाय आणखी सहकार प्रशिक्षण देणाऱ्या काही शिक्षण संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जसं धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थान आहे नागपूरला, त्यानंतर पुण्याला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान आहे आणि पुण्यालाच इंटरनॅशनल लेवलला वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारिता प्रबंधन संस्था आहे. तर यांचा संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास करून आणि मुळात म्हणजे आपल्याला मराठी भाषेमध्ये हा कोर्स आणायचा असल्यामुळं त्यामध्ये मराठी भाषेमध्ये बरोबर तो अभ्यासक्रम तंतोतंत यावा या दृष्टीनं बरेचसे प्रयत्न करावे लागले आणि त्याप्रमाणे मग पुस्तक लिखाणाचं काम आपण काही जे विद्वान मंडळी आहे त्यातली बरीचशी पुण्याची मंडळी आहे काही इतरही आहेत तर ज्यांनी या विषयावर पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यावर आपण पुस्तकं लिखाणाचं काम सुरू केलं. कारण अट अशी होती, पलांडे डॉक्टर पलांडे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की बा आपल्याला आधी हे डेकची मान्यता वगैरे घ्यावं लागते आणि पुस्तकं असल्याशिवाय आपल्याला कोर्स सुरू करता येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये घाई झाली आणि अभ्यासक्रम पाहता एका विषयावर चार पुस्तकं तयार करायची. म्हणजे आता डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे हा कोर्स, याच्यामध्ये आपले चार विषय आहे, थेअरी हिस्ट्री अँड प्रॅक्टिस ऑफ कोऑपरेशन, सहकार व्यवस्था, सहकार तत्वे आणि कार्यपद्धती, हा एक झाला. दुसरा आहे कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, सहकारी व्यवस्थापन आणि प्रशासन. तिसरा विषय घेतला आपण सहकारी कायदा व इतर कायदे, कोऑपरेटिव्ह लॉ अँड अदर लॉज. आणि चौथा विषय घेतला आपण कोऑपरेटिव्ह बँकिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग अकाउंट्स अँड ऑडिटिंग, हे तिन्ही एकत्र करून असे चार विषय आपण त्याच्यामध्ये 100-100 मार्काचे तयार केले आणि त्याच्या अनुषंगाने मग आपण तो अभ्यासक्रम तयार केला. मग त्याच्यामध्ये आणखी परत हे आलं की बाबा एवढ्यानं होणार नाही, काही आपल्याला त्यांना केस स्टडी किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट विद्यार्थ्यांना द्यावं लागेल, म्हणून आपण एक 75 मार्काचा केस स्टडी, म्हणजे विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा होती आपल्याला की विद्यार्थ्यांनी त्या संबंधित सहकारी संस्थेमध्ये जायचं, एखादी सहकारी बँक असेल, कोऑपरेटिव्ह डेअरी सोसायटी असेल, किंवा नागरी बँक असेल, किंवा साखर कारखाना असेल, किंवा सूतगिरणी असेल, किंवा महिलांची औद्योगिक सहकारी संस्था असेल, किंवा औद्योगिक सहकारी वसाहती असेल, तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या संस्थेचा अभ्यास करणे आणि त्याच्यावर आपला रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट, केस स्टडी, स्थिती अभ्यास तो सादर करले. त्याला आम्ही 75 मार्क ठेवले आणि तो सादर केल्यानंतर आणि त्याला जोडून आम्ही 25 मार्काची तोंडी परीक्षा, म्हणजे 100 मार्काचा उत्तम विषय झाला, म्हणजे 100-100-100 असे 500 मार्काचं हे एकूण हा कोर्स आम्ही डिझाईन केला. तर याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचं असं होतं की या कोर्सला जर विद्यार्थी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आम्ही दोन भाग ठेवले, एक म्हणजे इन सर्व्हिस ट्रेनिंग आणि एक प्री सर्व्हिस ट्रेनिंग, म्हणजे सेवा पूर्व प्रशिक्षण आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण, दोन भाग. कारण महाराष्ट्रामध्ये जरी आपण सहकारी संस्थांची आता संख्या सांगितली असेल मी, तर याच्यामध्ये 10 लाख कर्मचारी काम करतात, त्याच्यामध्ये स्थायी स्वरूपाचे 5 लाख आहेत आणि अस्थायी स्वरूपाचे 5 लाख, असे 10 लाख कर्मचारी आपल्या इथं काम करतात. आता हे सर्वच लोक ट्रेन नाहीत आहेत, कारण सहकारी संस्थांमधली भरतीची निर्णय प्रक्रिया पाहता ती संशयास्पद आहे. म्हणजे तिथं साधारणपणे नॉन ऑफिशियलचा ज्यादा भरणा किंवा त्यांचे काही जवळचे नातेवाईक किंवा
ट्रेन स्टाफ नाही,
तो स्टाफ नाही आहे आणि तो ते गृहित धरूनच आपण हा कोर्स डिझाईन केला की जेणेकरून त्या सहकारी संस्थांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, म्हणजे या दृष्टिकोनातून आपण ते हे केलं. आणि मग आपण त्याच्यामध्ये बघितलं की गव्हर्नमेंटनी या दृष्टीनं थोडासा प्रयत्न केला होता, म्हणजे कमिशनर फॉर कोऑपरेशन जे पुण्याला त्यांचं ऑफिस आहे, त्यांनी ऑगस्ट 1998 सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी पाहिजे असतात किंवा काम करू इच्छिणारे किंवा जे काम करीत आहेत त्यांना सुद्धा प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असं त्यांनी गृहीत धरलं, म्हणजे कंपल्सरी केलं.
बरोबर.
फक्त 45 वर्षाची वय जर झालं असेल सर्व्हिसमध्ये तर त्याला त्यांनी ते सूट दिली आहे त्याच्यामध्ये, परंतु सहकारी संस्थेमध्ये अमुक याच्यापर्यंत आपण हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ऑगस्ट 1996 हे परिपत्रक आहे आणि जर सहकारी संस्थेमध्ये जर निवड मंडळातर्फे भरती झाली किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये असिस्टंट रजिस्ट्रार आहे, कोऑपरेटिव्ह आहे, सहकारी अधिकारी आहे, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहे, ऑडिटर आहे, कोऑपरेटिव्ह ऑडिटर आहे, तर यांच्यासाठी ही शैक्षणिक पात्रता त्यांनी आवश्यक समजली. म्हणजे हा जर ही शैक्षणिक पात्रता जर त्याने धारण केली असेल तर त्याला त्या ठिकाणी सेवेची संधी मिळू शकेल अशा प्रकारची ही भूमिका घेतली. त्याच्यामुळं म्हणजे मी जसं सांगितलं एक सेवांतर्गत म्हणजे या प्रशिक्षणाचा उद्देश एक सेवांतर्गत आहे. म्हणजे ऑलरेडी जे सेवे सहकारी संस्थेच्या सेवेत आहे त्यांना प्रशिक्षित करणे आणि दुसरं सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रवेश करू इच्छिणारे किंवा नोकरी करण्यास इच्छुक असणारे त्यांना सुद्धा या ट्रेनिंगचे असे दोन भाग आपण त्याच्यामध्ये ठेवले. म्हणून 2004 हा आपण डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचा कोर्स कॉमर्स फॅकल्टीच्या अंतर्गत आपण इथं सुरू केला आणि सुरुवातीला 2000 विद्यार्थी आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले. म्हणजे असं कुठलंही हे नाही विद्यापीठाचा कोर्स की पहिल्याच वर्षी एक हा आकडा 2000 वरच्या जावा म्हणजे इतकं त्याला फार मोठा रिस्पॉन्स त्याच्यामध्ये मिळाला. म्हणजे मग याच्यातून आम्हाला असं जाणवलं की नाही बा याची आपल्याला खरोखरच आवश्यकता आहे, सहकारी संस्थांनी आवश्यकता आहे आणि बाकीचे जे इच्छुक लोक आहेत त्यांनाही आवश्यकता आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला. पुस्तकाचे काम आपण सर्व एका विषयाला 4 पुस्तकं म्हणजे जवळजवळ 5-4 विषय असेल तर 4×16 पुस्तकं आपण तयार केले आणि प्रोजेक्ट रिपोर्टवर सुद्धा आपण एक पुस्तक तयार केलं केस स्टडी. आणि त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे केस स्टडी टाकले की बाबा तुम्ही गाईडलाईन्स टाकल्या की हे तयार करत असताना आपण कसं करायचं, गाईडलाईन्स दिल्या आपण त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांना मग काय पाहायचं बाबा प्रोजेक्ट रिपोर्ट करायचं म्हणजे काय करायचं, मग त्यांचे 3 वर्षाचे वार्षिक अहवाल पाहिजे, त्यांचा नफा तोटा, तोट्यात असेल तर काय कारण आहे, नफ्यात असेल तर काय कारण आहे, सहकारी संस्थेला अ वर्ग मिळाला असेल, ब वर्ग मिळाला असेल, क वर्ग मिळाला असेल, ड वर्ग मिळाला असेल तर त्याची कारणं शोधून काढली पाहिजे. कारण ऑडिटच्या रिपोर्टमध्ये असते त्याची कारणं,
बरोबर,
त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्याचा अभ्यास करून बा हे पुढे होणार नाही या दृष्टीनं तुम्ही त्याची समरी लिहायची आहे म्हणजे कन्क्लुजन काढायचं आहे असा असा त्याचा तो अहवाल आहे. म्हणजे नुसतं जसंच्या तसं नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटलं, तुमची भूमिका काय काय त्याच्यामध्ये आहे. कारण सर्व रिपोर्ट सहकारी संस्थेमध्ये जसं ओपननेस आहे त्याच्यामध्ये काही त्याला हे नाही आहे आणि ते देतात विद्यार्थी विद्यापीठाचे एक आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं एक असं प्रख्यात असल्यामुळं त्याच्यामुळं कुणी असं नाही म्हणत नाही
नसतं कारण
उलट त्यांना उपयोगी पडतो किंवा त्यांना असं सांगितलं का नाही हा रिपोर्ट करून आम्ही तुम्हाला त्याची कॉपी देईल, तर त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास होतो का आपले त्याच्यामध्ये काही दोष आहेत का ते आपल्याला मग दूर कसे करता येतील. तर हा एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि बरेचसे आम्ही ते ही भूमिका अतिशय आपण ह्या विद्यापीठामध्ये आपण स्वीकारली. आणि अर्थात सुरुवातीला आमचे 10 स्टडी सेंटर होते पण 10 स्टडी सेंटरवर 2000 ऍडमिशन. आणि मग आम्हाला बरेचसे अर्ज यायला लागले. महाराष्ट्रातून आम्ही 60 वर पोहोचलो होतो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी 60 स्टडी सेंटर. आणि अशा प्रकारे मग ही संपूर्ण जी प्रशिक्षणाची प्रक्रिया आहे ही सुरू झाली. त्याच्यानंतर मग कमिशनर फॉर कोऑपरेशनकडे आपले मान्य कुलगुरू त्यावेळेसचे राजन वेळुकर आणि डॉक्टर पंडित पलांडे आणि आम्ही होतो त्याच्यामध्ये, तर आम्ही भेटायला गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही हे जे सर्क्युलर आहे कमिशनर फॉर कोऑपरेशन हे सर्व तुम्ही सहकारी संस्थांना पाठवा, तुम्ही तुमचे जे जिल्ह्याला जे DDR आहेत किंवा मोठमोठ्या ज्या अपेक्स लेवलच्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत जसं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे, म्हणजे शिखर स्तरावर जवळजवळ 15 अशा शिखर संस्था आहे की ज्यांच्यामध्ये 1000 कर्मचारी काम करतात, त्यांना तुम्ही हे कंपल्सरी करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी परिपत्रिकही काढलं आणि सर्वांना हे सांगितलं का ट्रेनिंग वाचून बा कोणी वंचित राहू नये, सर्व ट्रेन स्टाफ याच्यामध्ये पाहिजे आणि जो ट्रेन झाला नसेल तर त्याच्यामध्ये ऑडिट ऑब्जेक्शन सुद्धा राहील की हा ट्रेन का नाही झाला. त्याच्यामुळे तुमचं ते जे ऑडिट जे वर्गवारी आहे त्याला जे आम्ही 100, 200, 300 गुण दिलेले आहे त्या गुणांमधून आम्ही हे गुण तुमचे कमी करू, म्हणजे तुमचं ऑडिट क्लासिफिकेशन सुद्धा घसरेल.
बरोबर.
मग तुम्हाला ते ग्रँट मिळणार नाही, गव्हर्नमेंटची सबसिडी, हे बरेच त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्हचे याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये हे असतात की त्याच्यावरही त्यांचं हे ऑडिट वगैरे ऑडिटच्या याच्यावर त्यांचं ग्रँट अवलंबून असते. जसं त्यांना ए वर्ग मिळालं तर उत्कृष्ट समजल्या जाते, मग त्याला सबसिडी दिली जाते किंवा अनुदान दिल्या जाते किंवा ग्रँट लोनमध्ये सुद्धा व्याजामध्ये सवलत दिली जाते, अशा प्रकारच्या बऱ्याचशा भाग त्याच्यामध्ये आहे. तर हे एकंदरीत हा जो आपला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जो हा सहकार व्यवस्थापन पदविका शिक्षण क्रम सुरू केला, तर त्याच्यामध्ये फायदा तर निश्चित झाला. म्हणजे सहकारी संस्थांना झाला, ट्रेन स्टाफ मिळाला आणि लोकांना नोकऱ्या मिळाल्या. म्हणजे रोजगार पण आपण त्याच्यातून युवकांना रोजगार मिळाला, म्हणजे हा एक कोर झाला. त्याच्यानंतर पुस्तकाच्या बाबतीत आपण अशी खबरदारी घेतली की आपलं डिस्टन्स एज्युकेशनचे जे पुस्तक आपण तयार करतो ते अतिशय सोप्या भाषेत आहे. त्याची जी रचना आपण पाहिली तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण मल्टिपल चॉईस म्हणजे पर्यायी प्रश्न आपण त्याच्यामध्ये देतो. रिकाम्या जागा कशा असतात त्या कशा सोडवायच्या, म्हणजे फिलअप द ब्लँक. त्यानंतर अँसर इन वन सेंटेन्स, म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या. त्याच्यानंतर लॉंग अँसर म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न, आणि शॉर्ट अँसर म्हणजे त्याला आपण लघुत्तरी प्रश्न असं म्हणतो. तर ते पुस्तकामध्ये आपण टाकले, त्याचे उत्तरं दिले, आणि उत्तरं देऊन परत त्यांच्यासाठी आपण जे त्यांनी घरी जाऊन बसून जो स्वाध्याय सोडवायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न टाकले. म्हणजे इवन जर काही कोऑपरेटिव्ह अकाउंट्समध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिले. हा, त्याच्यामध्ये आपण ताळेबंद टाकलं, नफा तोटा पत्रक कसं तयार करायचं, उत्पन्न आणि खर्चाचं पत्रक कसं तयार करायचं, त्याच्यानंतर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे काय ते कसं तयार करायचं, ज्याला आपण समायोजन पत्रक म्हणतो मराठीमध्ये. तर असे आपण काही असे उदाहरणं देऊन अकाउंट्स याच्यामध्ये टाकले. ऑडिटमध्ये तसंच केलं. बँकिंगमध्ये जे काही नवीन, म्हणजे आता त्यावेळेस 2004 तेवढं ATMचं वगैरे असं चलन नव्हतं, परंतु तरी आपण त्याच्यामध्ये चेक, धनादेश, धनाकर्ष, ओव्हरड्राफ्ट वगैरे वगैरे त्यांच्या व्याख्या, डिफिनेशन, ते कसं वापरायचं, त्याचे नमुने आपण त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये टाकले. हे चेक म्हणजे कसा असतो, डिमांड ड्राफ्ट कसा असतो, पे ऑर्डर कशी असते, तर हे सुद्धा आपण त्याच्यात चित्र म्हणजे असे त्याच्यामध्ये हे केले. म्हणजे असे आता साखर कारखाना आपण टाकलं, साखर कारखाना जर प्रोसेसिंग युनिट आहे बुवा, तर ही प्रोसेसिंग युनिट आहे, तर याच्यामध्ये ते कारखान्याचं आपण चित्र टाकलं. त्याच्यामध्ये तो प्रोसेसिंग युनिटमध्ये आपण कसं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर प्राईस कशा ठरतात, जे त्याची प्राईस व्हॅल्यू, तर हे आपण त्याच्यामध्ये दिलं. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण त्याचं स्पष्टीकरण त्या पुस्तकात आल्यामुळं विद्यार्थ्यांना ते वाचायला सोपं झालं. अर्थात एका विषयावर चार पुस्तकं म्हटले म्हणजे साधारणपणे 80 ते 100 पानाचं एक पुस्तक याच्यामध्ये होते, आणि एका विषयाला चार पुस्तकं म्हणजे साधारणपणे 300 पानाचा त्याला अभ्यास करावा लागतो. हे थोडंसं जळ, कारण आपल्या इथं जी शैक्षणिक पात्रता या कोर्सची आपण ठरवलेली आहे ती 10वी आणि 12वी आहे. म्हणजे 10वी आणि त्यांनी जर 5 वर्ष सहकारी संस्थेमध्ये अनुभव घेतला असेल तर त्याला आपण याच्यात प्रवेश देतो. म्हणजे 10 आणि 5 वर्षाचा अनुभव, म्हणजे मुळात तो 10वीचा आहे पण 5 वर्ष बाबा त्यांनी सहकारी संस्थेत काम केलं आहे म्हणून त्याला आपण DCMला प्रवेश देतो. आणि 12वी असेल तर मग त्याला अनुभवाची अट नाही, मग त्याला आपण डायरेक्ट DCMला प्रवेश देतो. पण आता 10वी 12वीचं स्टँडर्ड जर आपण लक्षात घेतलं आणि कॉमर्स फॅकल्टीशी संबंधित हा सब्जेक्ट असल्यानं आणि कोऑपरेशन तसा थोडस समजायलाही कठीण जाते, किचकट आहे, क्लिष्ट आहे आणि समजायलाही कठीण जाते, तर त्याच्यामुळं बा हे विद्यार्थी याच्यात कसं म्हणजे त्यांचं प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये यांना अडचणी येतील का किंवा कसं, याची आम्ही काही मग प्रश्नावली तयार केली. प्रश्नावली तयार केली आणि ती जे काही सेंटरवर काही ऍडमिशन झाल्या होत्या 1500-2000 त्या सर्वांना आम्ही सांगितले की प्रश्नावली तयार करून आमच्याकडे पाठवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला त्यांच्यावरून परत काही त्याच्यात बदल करता येईल का काही नवीन सुचवता येतील का, तर अशा प्रकारचं मग आम्ही ते ठरवलं थोडं. आणि काही लोकांनी तर म्हणजे चांगलंही दिलं का बाबा हे चांगलं आहे, बरी जरी आम्हाला याच्यामध्ये थोडीशी अडचण झाली तरी आम्ही जर एकदा नोकरीमध्ये लागलो सहकारी संस्थेमध्ये किंवा सहकारी बँकेमध्ये तर या पुस्तकाचा उपयोग आमच्या जीवनामध्ये हयात होण्याची आशा आहे. हा, म्हणजे असं नाही का बाबा एकदा जसं बीए झालं संपलं त्याचं दिल्या अडगडीत टाकून किंवा रद्दीत पुस्तकं टाकले, तसं याचं स्वरूप नाही आहे. हे पुस्तक कसं आहे, तुम्ही कोऑपरेटिव्ह बँकिंगचे जे पुस्तक चार बघितले, तुम्ही जर त्या नजरेखालून घातले तर तुम्हाला असं नाही, हे तर बँकेच्या दैनंदिन उपयोगामध्ये येणारे पुस्तक आहे म्हणून तो तर फेकून देऊ शकत नाही
किंवा बाजूला काही अडचण आली तर आपण त्याच्यात बघून ती
करू शकतो. हा एक महत्वाचा फायदा या अभ्यासक्रमामुळे त्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे.
विद्यार्थी मित्रमित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कृष्णा लक्ष्मण फाले सर यांच्याकडनं दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन घेत आहोत. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी कृष्णा फाले सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आत्ताच आपल्याला सरांनी DCM आणि BCM या ऍडमिशन विषयी सांगितलं की DCMला 10वीनंतर आपण 5 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती ऍडमिशन घेऊ शकते आणि 12वीनंतर असेल तर मग प्रश्नच नाही. तसंच पुस्तकांविषयी सांगितलं की एका विषयाला 4 पुस्तकं या प्रमाणे अभ्यास करावा लागतो आणि ही पुस्तकं नंतर आपल्याला कायम मार्गदर्शनच करत असतात. अजून काय सांगाल सर?
हां, आता त्याच्यानंतर मग बरंच असं याची सहकारी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी अशा प्रकारचे काही पत्र आमच्याकडे यायला लागले, अर्थात सहकारी संस्थांकडून. म्हणजे हा DCMचा अनुभव लक्षात घेता बऱ्याचशा सहकारी संस्थांनी, उदाहरणार्थ काही सहकारी बँका त्याच्यामध्ये आघाडीवर होत्या, काही साखर कारखाने होते, काही प्रोसेसिंग संस्था होत्या, तर त्यांनी सांगितलं का तुम्ही जर काही कोर्सेसचं जर स्पेशलायझेशन केलं तर त्याचा आम्हाला आणखी उपयोग होईल. जसं याच्यामध्ये आपण जरी मी मग सांगितलं का चौथा जो आपला विषय आहे सहकारी बँकिंग लेखापरीक्षण आणि ऑडिट, सहकारी बँकिंग जमा खर्च आणि ऑडिट, हे 3 विषयाचं आपण एकच पुस्तक म्हणजे 4 पुस्तकं त्याच्यामध्ये आले. पण ते बँकिंगवाल्यांना ते थोडंसं त्याच्यामध्ये आपण जास्त माहिती देऊ शकलो नाही, तर मग बँकिंग हा स्पेशलायझेशन कोर्स सुरू करा अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर आपण बँकिंग या विषयावर आपण 4 पुस्तकं तयार केली परत. आणि ते 4 पुस्तकं संपूर्ण म्हणजे बँकांना ज्या सिलॅबसमध्ये ते आवश्यक असेल तो सिलॅबस आम्ही काही बँकांकडून तयार करून घेतला की बा तुम्ही तुमचं म्हणणं काय ह्या पुस्त हे या कोर्समध्ये कोणते कंटेंट असावे अशा प्रकारचे आपण त्यांच्याकडून काही प्रस्ताव मागवले, ते आले, त्या आधारे आपण 4 पुस्तकांचं हे तयार केलं, आपण सिलॅबस तयार केलं आणि त्याच्यावर आपण 4 पुस्तकं तयार केलं. आता उदाहरणार्थ बँकिंग लॉज
हो,
आता जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 625 नागरी सहकारी बँक आहेत
बर
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत जवळजवळ एका जिल्ह्याला एक, 35 जिल्ह्याला 35, आणि एक त्यांची शिखर बँक आहे राज्य सहकारी बँक. तर याच्यामध्ये बरेचसे कर्मचारी बँकिंगमध्ये काम करतात आणि सर्व नवीन स्टाफ ना, म्हणजे मी मगाशी सांगितलंच की भरती आमच्या सहकारी क्षेत्रातली जी भरती प्रक्रिया आहे ती थोडीशी पारदर्शक तर नाहीच आहे पण थोडीशी अडचणीची आहे. तर त्या दृष्टीनं मग हा प्रयत्न केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बुवा नाही, याच्यामध्ये आपण हे करू, आणि त्यांचाही आग्रह होता आणि म्हणून मग आम्ही हे आता उदाहरणार्थ चारपैकी जे एक पुस्तक मी बँकिंग लॉज म्हणजे बँकिंग कायदे, आता आम रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि मग कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे तुमच्या नॅशनलाइज बँका वेगळ्या, प्रायव्हेट बँका वेगळ्या, कोऑपरेटिव्ह बँका वेगळ्या, म्हणजे असं स्ट्रक्चर बँकिंगचं आहे. तर कोऑपरेटिव्ह बँकिंगला आपण लोकशाही, ह्या लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या बँका आहेत असं आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये संचालक मंडळ असतो स्थानिक, त्याच्यामध्ये बरेचसे अधिकारी काम करतात, कर्मचारी काम करतात. एक बँक जर आपल्याला सुरू करायचं असलं तर साधारणपणे 200 ते 250 कर्मचारी लागतात. जर त्याचं 100 कोटी जर त्याचं टर्नओव्हर असेल तर साधारणपणे आपल्याला 100 कर्मचारी तरी लागतात त्याच्यामध्ये. एक साखर कारखाना आपण काढतो म्हटलं तर 2500 कर्मचारी लागतात. म्हणजे इतकं मोठी स्ट्रेंथ ह्या एम्प्लॉयमेंटची स्ट्रेंथ ह्या सहकारामध्ये आहे. आणि हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही, आपण म्हणजे मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्र हे सहकारी चळवळीच्या बाबतीत फारच आघाडीवर आहे आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये काम करतात. आता बँकिंग लॉजच्या संदर्भात जर आपण त्या पुस्तकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपण 30 कायदे आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे, नंतर IT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे, त्याच्यानंतर रिकव्हरी ॲक्ट आहे, नंतर कंझ्युमर्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे, त्याच्यानंतर बॅड डेट रिलीफ ॲक्ट आहे. म्हणजे असे जे काही जवळजवळ 30 कायदे या बँकांना लागू होतात त्याची माहिती आम्ही त्यांना दिल्यामुळं त्यांना असं वाटलं का अरे बाप आपल्याला एवढे कायदे लागू होतात, म्हणजे एका बँकेला जर 30 कायदे लागू होतात सहकाराला तर त्यांना ते आश्चर्य वाटलं ते पुस्तक पाहून की नाही बाबा खरोखरच याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं काहीच आहे. आपण तर नुसतंच रिझर्व्ह बँक आपल्याला माहीत होती, नाहीतर एक तर नाबार्ड माहीत होती, पण तो रिझर्व्ह बँकेचा उद्देश काय, नाबार्ड बँकेचा उद्देश काय ही काही माहिती नाही. नुसतं बँक आहे बाबा बँक आहे, परंतु त्याचा अभ्यास काही नाही. तो आम्ही सर्व याच्यामध्ये आणला, म्हणजे स्टडी करण्याच्या दृष्टीनं असं नाही की बा फक्त थोडंसं नॉलेज मिळावं, त्याला थ्रू आउट नॉलेज मिळावं, तो परफेक्ट व्हावा आणि कामामध्ये त्याला कुठली अडचण येऊ नये या दृष्टीनं मग आपण ते बँकिंगवर 4 पुस्तकं तयार केली. हो, त्याचप्रमाणे मग आम्हाला आणखी काही संस्थांचे पत्र आलं, म्हणजे आम्ही मग तिथं व्हिजिटला गेलो होतो, औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, फार मोठी संस्था आहे, त्याला NDDBनी बरंच 1 कोटी रुपयाचा फायनान्स केलेला आहे आणि त्यांचे चेअरमन आणि त्यांचे MD मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी आमची चर्चा झाली. तर ते म्हणाले की डेअरीसाठी आपल्याला सुरू करता येईल का कोऑपरेटिव्ह डेअरी, कारण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40,000 कोऑपरेटिव्ह डेअरी सोसायटी आहे. तर याच्यासाठी काही आपल्याला ट्रेनिंग प्रमुख करता येईल का. मग आम्ही त्यांनाच म्हटलं तुम्ही सिलेबस तयार करा, आम्ही ते रिव्हाइज करू, परत आपण इथं मीटिंग घेऊ कॉमर्स फॅकल्टीला, आणखी त्यातले काही तज्ज्ञ बोलावू, म्हणजे असं करून आम्ही इथं सुद्धा मीटिंग घेतली आणि त्यांच्यावर डिप्लोमा इन डेअरी कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा एक कोर्स आम्ही 1 वर्षाचा सुरू केला. तर हे म्हणजे कसं की म्हणजे त्याचा फायदा असा झाला की आपण जो पहिला कोर्स सुरू केला डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, त्याच्यातून मग असे बरेचसे असे पर्याय यायला लागले का नाही बाबा तुम्ही आमच्या याच्यावर करा, तुम्ही आमच्या याच्यावर करा, अशा प्रकारचे. मग हा एक कोर्स आम्ही त्याची सुद्धा 4 पुस्तकं आम्ही तयार केली, मग डेअरीवरचे असे 4,
म्हणजे सहकारी डेअरी आणि आधी सहकारी बँक.
हा म्हणजे डेअरीवरचा एक डिप्लोमा, म्हणजे दुसरा झाला, तिसरा बँकिंगवरचा झाला, 3 झाले डिप्लोमे 1-1 वर्षाचे.
बरोबर.
हा शैक्षणिक पात्रता 30, त्याच्यामध्ये काही बदल केला नाही. हा आणि फक्त पुस्तक आम्ही म्हणजे हे पुस्तकं ठेवून हे हाच बेसिक आहे पहिला कोर्स.
हो, हो.
पहिला जो आहे ना तो 4 पुस्तक आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मात्र सर्वांना आहेतच, प्रोजेक्ट रिपोर्ट आहेतच, पण हा पहिला बेसिक कोर्स म्हणजे हे तुम्हाला तो डेअरीचा जरी एक विषय पेपर आहे तरी तुम्हाला हे चार विषय कंपल्सरी आहेत, हे घ्यावंच लागेल तुम्हाला, कारण हे बेसिक आहे.
बरोबर.
आणि मग हा घ्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही हे करा पाहिजे तर डेअरी घ्या. तर अशा प्रकारे मग हा तिसरा कोर्स झाला, म्हणजे एक बेसिक कोर्स, डेअरी कोर्स, बँकिंग कोर्स. मग आणखी आम्हाला आणखी मागणी आली मंत्रालयाकडून, रोजगार व स्वयंरोजगार मंत्रालय महाराष्ट्र राज्य, तर त्यांच्या अंडर जवळजवळ 20,000 स्वयंरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्या स्थापन झाल्यात, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर त्यांनी अट अशी टाकली होती की जो सेवा जो अशा प्रकारची संस्था स्थापन करेल, म्हणजे 10 किंवा सहकारी संस्था स्थापन करायला 10 किंवा 11 मेंबरची आवश्यकता, 11 मेंबरची मिनिमम आवश्यकता असते. जो स्वयंरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था स्थापन करेल त्याला आम्ही प्रत्येक 3 वर्षाला 40,000 रुपये ग्रँट देऊ गव्हर्नमेंटकडून, असं त्यांनी तो GR काढला गव्हर्नमेंटचा. पण त्याच्यामध्ये ट्रेनचा एक त्यांनी हे टाकला, तो प्रशिक्षित असला पाहिजे बा, किंवा त्या संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षित असावेत, त्यांनाच त्याचा लाभ घेता येईल.
बरोबर.
म्हणजे हे केल्यामुळे मग आमच्याकडे
कोणी उठसूट न काढता ही हे टाकल्या, नियम टाकल्यामुळे बरं झालं,
नियम टाकल्यामुळं मग त्यांचं माझ्याकडे बरेचसे लोक यायला लागले की बा नाही, म्हणजे आपल्या एक नाशिकची एक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे, MG रोडला आहे ती, जोशाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आहे, त्यांना बरंचसं ते ग्रँट दिल्या गव्हर्नमेंटनी, काही जे छोट्या लेवलचे जे कारागीर असतात त्यांना घरं बांधण्यासाठी कोऑपरेटिव्ह याच्यावर, त्यांनासुद्धा त्या ग्रँट, नवीन संस्था असल्यामुळं तुम्हाला आम्ही काम देतो बा, तुम्ही हे काम करा, म्हणजे जसं आपण आउटसोर्सिंग म्हणतो ना.
बरोबर.
तशा प्रकारचं त्यांच्याकडे बरेचसे कामं सोपवलेत, त्यांना बरेचसे कामं कोटी रुपयाचे कामं मिळायला लागले.
बरं.
हो. तर मग ते आम्हाला भेटले, सरांना भेटले, आणि अशा अशा प्रकारची आमची अडचण आहे बाबा, तर तुम्ही याच्यामध्ये आम्हाला हे करा. तर आम्ही मग ते कोर्स परत नेहमीचाच आपला फॉर्म्युला वापरून तुम्हाला याच्यामध्ये काय लागेल, कसं लागेल, काय लागेल, सुंदर पुस्तक मॅडम, तुम्ही जरी बघितलं आणि ती पुस्तकं स्वयंरोजगाराची इतकी सुंदर पुस्तकं झालेली आहेत, 4 पुस्तकं आहेत ते, त्याच्यातले 3 पुस्तकं मी स्वतः लिहिलेले आहे, त्याच्यातले 1 पुस्तक त्यांच्याकडून लिहून घेतलं. तर हे झाल्यानंतर म्हणजे स्वयंरोजगार सेवा सहकारी डिप्लोमा इन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था म्हणजे पदविका डिप्लोमा कोर्स, मग त्यालाही सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आज 20,000 सहकारी संस्था आहे, आणि जर कोणी जरी आज जर त्या डिपार्टमेंटकडे ते संस्था नोंदणीसाठीकडे गेलं तरी पहिले विचारतात की तुम्ही ट्रेंड आहे की नाही, तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे, कॉपरेटिव्ह प्रिन्सिपल माहित आहे, कॉपरेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन माहित आहे, स्वयं सभा कशी होते संस्थेतली, वार्षिक साधारण सभा कशा घेतात, वार्षिक अहवाल कसे तयार केले जातात, अकाउंट्स कोणत्या पद्धतीने लिहिले जातात, म्हणजे हे सर्व बेसिक नॉलेज आपण याच्यामध्ये दिल्यामुळं त्यांना त्याचा थोडासा फायदा झाला. आणि हे मग याच्यामध्ये आम्ही असं टाकलं की एक पुस्तक तर आम्ही असं केलं स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थावर, अर्थात ते मीच माझंच ओरिजिनल पुस्तक आहे, मी स्वतः लिहिलं होतं, सहकारी संस्थांना मिळणारे आर्थिक सहाय्य, हे पुस्तकाचं हेडिंग आहे माझं, मी स्वतः ते पब्लिश केलेलं आहे, सहकारी संस्थांना मिळणारे आर्थिक सहाय्य आणि त्याच्या योजना. तर हेच पुस्तक मी जसंच्या तसं, अर्थात त्याच्यामध्ये काही नवीन स्कीम्स त्याच्यामध्ये टाकून त्या रोजगार व स्वयंरोजगार मंत्रालयाच्या ते आम्ही पुस्तक देणार, त्याच्यामुळे त्या पुस्तकाचा अतिशय फायदा झाला, नाही आपल्याला आता कुठंच जावं लागत नाही, आणि सर्व ते यांनी याच्यावर टाकले ते फॉर्मॅट वगैरे
कॉम्प्युटरला
फिट केले सर्व, त्याच्यामुळे त्यांना कुठेही जावं लागत नाही, संपूर्ण स्कीम्स त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या मंत्रालयाने, तर त्याच्यामुळे त्यांना कुठं जावं लागत नाही, त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांना DIC कडून म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र आहे, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ आहे, त्याच्यानंतर काही राष्ट्रीयकृत बँक आहे, त्यांच्याकडून त्यांना फायनान्स मिळालं, त्यांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले, इतर लोकांनाही नोकऱ्या दिल्या, म्हणजे असं नाही की बाबा स्वतःपुरतच आहे 11 लोक, तर त्यांनी इतर लोकांना रोजगार दिले. काही काही तर बचत गट असे आहे आपल्या महाराष्ट्रातले की बचत गट सहकारी संस्था असं काढलंय त्यांनी नाव दिलेलं आहे.
बचत गट मिळून त्यांनी सहकारी
बचत गट ते सुद्धा याच्यामध्ये येऊन स्वयंरोजगारच्या सेवा सहकारी संस्था काढल्या. म्हणजे याच्यात महिला सुद्धा आहे.
महिला बरोबर.
हा म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा
याचा फायदा सगळ्यांनाच.
हा म्हणजे आपलं हे जे आपण सेल्फ स्टडी मटेरियल ज्याला आपण स्वयं अध्ययन साहित्य म्हणतो ते अतिशय उपयुक्त ठरलं त्यांना. म्हणजे त्या दृष्टीनं हा एक प्रयत्न आमचा चांगला राहिला. म्हणजे हे अशा प्रकारचे मग आपण चार पदविका सुरू केल्या. जसं डेअरी बँकिंग. हा डेअरी बँकिंग पहिला तो बेसिक डेअरी बँकिंग आणि हे स्वयंरोजगार सेवा. आणि मग चौथा आणखी आला. चौथा आला तो म्हणजे तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कोल्हे आले होते. म्हणजे शंकरराव त्यांचे चिरंजीव आले होते आमच्याकडे. इथं आमचे एक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रिटायर्ड MD होते साहेबराव पवार. तर त्यांच्या नात्यात आहे आणि ते आमच्याकडे घेऊन आले. ते साहेबराव पवार म्हणजे माझे तसे मित्र. ते अमरावतीला लेक्चरर होते. माझी त्यांची ओळख तिथून होती. तर ते कोल्हे जे आले बिपिन कोल्हे असं काहीतरी नाव आहे त्यांचं आहे ना. तर ते म्हणजे आपल्याला साखर कारखान्यासाठी असं काही सुरू करता येईल का कोर्सेस. म्हणजे प्रोसेस आलेलं ते आता प्रोसेसिंग युनिट आलं ते. म्हणजे साखर कारखान्यापासून काय आपण ते मळी तयार करतो मद्य तयार करतो आणि अल्कोहोल तयार करतो कार्डबोर्ड तयार करतो अशा प्रकारचे ते बाय प्रोडक्ट त्याच्यामध्ये होतात. पण आपल्याला याचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्हाला आवश्यक आहे म्हणून त्यांच्याशी आमची बैठक झाली. आमच्या अभ्यास सिलॅबस कमिटीमध्ये सुद्धा ते होते. पवारांना आम्ही घेतलं त्यांना घेतलं आम्ही बसलो त्याच्यामध्ये. तर तो आम्ही तो सर्व तयार केला आणि त्याला आम्ही नाव दिलं ABC.
बर. विद्यार्थी मित्र मित्रांनो याविषयी अजून माहिती आपण घेणारच आहोत. त्यासाठी ऐकत राहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कृष्णा फाले सर आपल्याला दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन करत आहेत. आतापर्यंत सरांनी आपल्याला सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याच्यामधून बँका डेअरी किंवा आत्ताच आपण एक सांगितलं की साखर कारखाना सहकारी याचा पण एक अभ्यासक्रम नवीन झाला तर सर अजून याविषयी काय तुम्हाला सांगायचंय?
हां मग अशी आपण चर्चा केल्याप्रमाणे जो एक ABC म्हणजे ऍग्रो बेस्ड कोऑपरेटिव्ह कृषी आधारित सहकारी संस्था याच्यावरचा एक डिप्लोमा म्हणजे सहकार व्यवस्थापन पदविका म्हणजे DCM इन ABC कृषीवर आधारित सहकारी संस्था यांच्यासाठी. आता कृषीवर आधारित म्हणजे काय जसं सहकारी साखर कारखाने त्याच्यामध्ये येतात सहकारी सुतव कापड गिरण्या येतात, सहकारी तेल गिरण्या येतात, तर हे सर्व प्रोसेसिंग युनिट झाले.
बरोबर.
आणि यांचंही कसं म्हणजे रॉ प्रोडक्ट पासून तर फायनल प्रोडक्ट पर्यंत यांना जायचं असतात, आणि त्याचं नॉलेज त्यांना असणं आवश्यक आहे की बा रॉ प्रोडक्ट असेल तर त्याला आपल्याला भाव मिळत नाही. जर बाय प्रॉडक्ट काढलं, जसं आपण नुसते मोकळे असे फुलं जर विकायला बसलं तर त्याला कमी किंमत येते, आणि जर त्याचा आपण हार केला तर त्याला जास्त किंमत येते.
बरोबर.
म्हणजे अशा प्रकारचं हे एक थोडस तंत्रज्ञान आहे, आणि हे सहकारी साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी सूत गिरण्यामध्ये किंवा सहकारी तेल गिरण्यांमध्ये काम किंवा सहकारी दूध उत्पादक सोसायट्या त्याचे बाय प्रोडक्ट आपल्याला बरंच. आपण दूध जर आपण केलं आणि दूध जर वाया जाऊ द्यायचं नसेल तर आपण त्याचं कंडेन्स्ड मिल्क पावडर
बरोबर
त्याच्यामध्ये आपण रूपांतर करतो, किंवा मग त्याच्यापासून बटर चीज वगैरे जे काय असेल पदार्थ त्याचे उपपदार्थ तयार करतो, परंतु आपण वाया जाऊ. आणि त्याचं अतिशय महत्व आहे. आता नवीन असा नवीन ट्रेंड आता संपूर्ण इंडियामध्ये काय संपूर्ण जगामध्येच बदललेलं आहे की कोणत्याही वस्तूचं उत्पादन केलं तर ते वाया जाणार नाही, अशा प्रकारची आता आपली मानसिकता तयार झाली आहे. मग कॉपरेटिव्ह सहकारी क्षेत्रांनी का मागं राहावं म्हणून मग आपण याच्यामध्ये किंवा थोडंसं आपण याच्याद्वारे काही ज्ञान मिळेल, तांत्रिक ज्ञान मिळेल, काही इन्फॉर्मेशन बाहेरची आपल्याला सोर्सेस जे आहे ते आपल्याला मिळवता येतील, या दृष्टीने मग आपण तो ऍग्रो बेस्ड कॉपरेटिव्हवर आपण चार पुस्तकं आम्ही तयार केली आणि तो कोर्स सुद्धा आम्ही
शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये आतापर्यंत आपल्याला फाले सरांनी बँकेमधलं सहकारी प्रशिक्षण किंवा नंतर डेअरीमधलं, त्याच्यानंतर आता साखर कारखान्याबद्दल आपण सर सांगत होता की संजीवनी साखर कारखान्याद्वारे आपण साखर कारखान्यामध्ये काय ट्रेनिंग देता येईल, तिथे काय सहकारी संस्थाद्वारे आपल्याला काम करता येईल, असं याविषयी आपण काय सांगणार आहात?
हा, तर याच्यानंतर म्हणजे बरेचसे असे डिप्लोमा कोर्सेस आपण सुरू केल्यानंतर काही प्रोसेसिंग ज्या सहकारी क्षेत्रामध्ये जे प्रोसेसिंग संस्था काम करतात प्रक्रिया संस्था त्यांच्यासाठी असा एखादा कोर्स असावा अशा प्रकारची मागणी आल्यानंतर आम्ही कृषीपूरक सहकारी संस्थांसाठी ज्याच्यामध्ये सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध उत्पादक सहकारी सोसायट्या किंवा स्पिनिंग मिल किंवा तेल गिरण्या ह्या ज्या काही क्षेत्रामधून कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची एक योजना तयार करावी ही भूमिका घेऊन आम्ही डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ABC असं त्याला नाव दिलं, ज्याला कृषीपूरक सहकारी संस्था, आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही अभ्यासक्रम तयार करून त्याही कोर्सला अशा प्रकारची चांगली मागणी आली. आता याच्यामध्ये आपण जात असताना आता आपल्याला एक थोडंसं सेवकांना म्हणा किंवा सहकारी संस्थेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना कोणती आपल्याला संधी मिळेल हा एक भाग आहे. थोडासा आपण पूर्वी उल्लेख केलेलाच आहे त्याच्यामध्ये की सहकारी संस्थेमध्ये नोकरी करताना तो प्रशिक्षित व्हावा अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह मान्य सहकार आयुक्तांचे आहेत, पूर्वीचेच आहेत, आणि ते आदेश असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये सहकारी शिक्षणासंबंधीची कणखर भूमिका शासनाने घेतल्यामुळं बरेचसे विद्यार्थी ह्या कोर्सकडे आकृष्ट झाले, म्हणजे हे प्रशिक्षण घेण्याकडे आकृष्ट झाले आणि याच्यामुळे संधी ती वाढत गेली लोकांना. म्हणजे जसं बघाशी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था ह्या नवीनच संस्था, म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 1904 सहकारी चळवळ सुरू झाली, परंतु सेवा सहकारी आपल्या स्वयंरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था आपण आत्ता सुरू केल्या, 1-2-4 झाले त्याच्यामध्ये. आता 1904 कुठं आणि 2010-11 कुठं, म्हणजे इतका तो गॅप त्याच्यामध्ये पडला आणि त्याच्यामुळं सुशिक्षित बेरोजगार याच्यामध्ये बरेचसे समाविष्ट झाले. आणि त्या कारण एकच आहे की याचा फायदा आपण त्यांना दिला ट्रेनिंगच्या माध्यमातून, पुस्तकं त्यांना उपयुक्त ठरले, साहित्य उपयुक्त ठरलं आणि त्यांना एक सेवेची संधी त्या संस्थांमधून मिळाली. मी सांगितलं मग अशी जवळजवळ 10 लाख कर्मचारी आपल्या सहकारी संस्थांमधून काम करतात आणि सर्व त्याच्यामध्ये प्रशिक्षित आहेत असे नाही, त्यांना घ्यावं लागेल, ज्ञान संपादन करावं लागेल. जर सहकारी संस्था जागतिकीकरणाच्या किंवा मुक्त स्पर्धेच्या याच्यामध्ये टिकाव लागू शकेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग अशी मी सांगितलं काही बाय प्रॉडक्ट्स आहेत, काही हे आहे लोकांना रोजगार देणं आहे, किंवा त्यांच्या छोट्या छोट्या अशा युनिट्स अशा तयार करणं आहे, म्हणजे सहकारी साखर कारखान्याला लागणारी मशिनरी आहे त्याचे युनिट्स असे तयार झाले पाहिजे की जेणेकरून आपण ते सप्लाय करू शकू. म्हणजे तो हे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था करू शकतात. कृषीपूरक सहकारी संस्थांचं स्ट्रेंथ हे फार मोठी आहे, त्यांचं कॅपिटल फॉर्मेशन फार मोठं आहे. एक साखर कारखाना काढायचा म्हटला म्हणजे जवळजवळ आपल्याला 75 कोटी लागतात.
बरोबर.
नागरी बँक उभी करायची असलं म्हणजे आपल्याला जवळजवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे गाईडलाईन्स दिलेले आहे 500 कोटी रुपये लागतात. पण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये जर नागरी बँक काढायची असेल तर 100 कोटीच्या आतमध्ये आपण ती नागरी सहकारी बँक उघडू शकतो. म्हणजे आणि सहकारी संस्थांमध्ये काम कर म्हणजे येणारे जे युवक आहेत त्यांनाही असं वाटतं की नाही बाबा आपल्याला याच्यातून रोजगार मिळतो म्हणून ती सुद्धा सहकारी संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असतात आणि करतातही ते.
पुन्हा आपण ऑपॉर्च्युनिटीज कडे वळूया.
आता जी संधी आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलंच मी की गव्हर्नमेंटचे त्याच्याबद्दलचे डायरेक्टिव्ह आहेतच.
हो हो.
त्यानंतर बऱ्याचशा अशा संस्था आहेत की त्या ठिकाणी काही जसं उदाहरणार्थ जिल्हा निवड मंडळ आहे किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, त्यांनी आता या डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट झालेले जे युवक आहेत विद्यार्थी आहे किंवा बॅचलर इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत ते मात्र आता प्रमाणपत्र पाहतात, दाखले पाहतात. आणि त्यांना असं वाटतं की नाही बाबा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट झालेला विद्यार्थी आहे, बॅचलर इन कोऑपरेटिव्ह 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी आहे, तर त्याला हे सहकाराचं नॉलेज आलेलं आहे आपोआप. म्हणजे त्याच्यामुळं हा सहकारी क्षेत्रामध्ये काम करण्यात परफेक्ट आहे असं समजलं जाते. म्हणून त्यालाही ही ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि इतकंच नव्हे तर सेवेतच नव्हे तर स्वतः सुद्धा ह्या जे आपण स्वयं अध्ययन साहित्य निर्माण केलेलं आहे त्याचा लाभ घेताना तो सुद्धा सहकारी संस्था काढू शकतो. म्हणजे तो युवक सुद्धा म्हणजे तोही सुद्धा एक चेअरमन होऊ शकतो.
बरोबर. डायरेक्टर होऊ शकतो. सगळी माहिती
प्रशिक्षित आहे, त्याला सर्व नॉलेज आहे, तर त्याच्यामध्ये तो सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि इतर लोकांना सुद्धा रोजगार
होऊ शकतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये दूरशिक्षणाद्वारे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याविषयी आपण कृष्णा फाले सर यांच्याकडनं मार्गदर्शन ऐकलं. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याच्यामध्ये DCM आणि BCM जर आपण हा कोर्स केला तर त्याचा आपल्याला पुढे संधी किती छान असू शकतात, त्याच्यामध्ये आपण स्वतः या संधीचा फायदा घेऊन आपण सुद्धा एक सहकारी संस्था काढू शकतो असं आपल्याला सरांनी सांगितलं. याविषयी आपण ऐकणारच आहात. आपल्या MGM 218 या अभ्यासक्रमाद्वारे विविध विषयाचा अभ्यासक्रम आपण मार्गदर्शन त्यांचं ऐकणार आहात. इथेच आज आपण थांबत आहोत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच ऐकत राहा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. पुढच्या कार्यक्रमात आपण फाले सरांकडनं सहकार तत्वे आणि कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात. आता आपण इथेच थांबत आहोत. नमस्कार.